कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी रेणुका शहाणे. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत. पहिल्यांदा माझं नाटकाचा संबंध माझा तिकडे आला. एक हिंदी नाटक अनिमेश जैन म्हणून होता, टी पी जैनचा मुलगा, तो करत होता अंधेर नगरी चौपट राजा. त्याच्यात 13 गाणी होती, तर त्या बॅकग्राऊंड स्कोरसाठी म्हणून मला आणि माझ्या बेस्ट फ्रेंडला बोलावलं आणि आम्ही तिकडे गेलो आणि मला ती इतकी प्रक्रिया आवडली, खूप प्रोसेस नाटकाची खूप आवडली. तर नेक्स्ट टाईम माझे फॅमिली फ्रेंड होते सत्यदेव दुबे, आईचे खूप चांगले मित्र होते, तर ते नेहमी घरी यायचे आणि लहानपणापासून मला म्हणायचे आणि चिडवायचे, इनफॅक्ट काय करणार ना अभिनय बरोबर माझ्याबरोबर. आम्ही म्हणायची नाही नाही काहीतरीच, यु नो मला अजिबातच इंटरेस्ट नव्हता अभिनयात. बट मी त्या थिएटरच्या प्रक्रियेतून गेले आणि मला नेक्स्ट टाईम जेव्हा दुबे आले आणि मला म्हणाले की तू करशील ना नाटक माझ्याबरोबर, तर म्हटलं हो करेन. मग त्यांनी मला, मी कॉलेजच्या सेकंड इयरमध्ये होते तेव्हा, उत्कर्ष मुजुमदार वॉज डिरेक्टिंग अ प्ले फॉर सत्यदेव दुबे कॉल्ड बंबई के कौवे. शफात खाननी लिहिलेलं नाटक आहे. तर त्या बंबई के कौवेमध्ये एकही स्त्री पात्र नाही आहे. दुबेच्या नाटकांमध्ये स्त्री पात्र नाही हे असूच शकत नाही, म्हणून त्यांनी आम्हाला 5 कावळे म्हणून आणलं, म्हणजे मी आणि अजून 4 मुली. तर मला फक्त काव काव करायचं होतं स्टेजवर. तो माझा पहिला अभिनय होता. हे तुझ्या बाबतीतच कसं होतं स्पेशल? तर त्या बंबई के कौवेमध्ये एकही स्त्री पात्र नाही आहे, म्हणून त्यांनी आम्हाला 5 कावळे म्हणून आणलं. तर मला फक्त काव काव करायचं होतं स्टेजवर. तो माझा पहिला अभिनय होता. नाही पण त्या म्हणजे कावळ्यामधून काय होऊ शकतं हे पुढची गोष्ट, म्हणजे अगदीच म्हणजे अशी आश्चर्यचकित झाले की हे कसं काय घडलं. तर राजीव नाईक जे लेखक आहेत ते ऑडियन्समध्ये होता त्या पहिल्या शोला आणि मला बॅकस्टेज येऊन तो भेटला आणि त्याचं खूप नाव होतं, म्हणजे नाटकाशी संबंध आणि सॉलिड असा तो अकॅडमिक खूप मानला जातो राजीव दादा. तर तो आला आणि तो म्हणाला की तुझा वावर फारच चांगला आहे. तर मला वाटलं तो सार्कास्टिकली म्हणतो, म्हटलं हो बरोबर, कावळा म्हणून काय वावर असणार. तर तो म्हणाला नाही आम्ही राज्यनाट्य स्पर्धेसाठी, आमचं एक थिएटर ग्रुप आहे आंतरनाट्य नावाचं, तर आम्ही ऑथेलो करतोय, तर तू त्याच्या डेस्डिमोना करशील का? म्हणजे कावळा टू डेस्डिमोना डायरेक्ट.
कुठल्याही रोलला तुम्ही छोटं समजू नका, प्रत्येक रोल प्रत्येक कॅरेक्टर खूप महत्वाचं असतं आणि जर तुम्ही जीव ओतून काम केलं तर कावळा सुद्धा खरा वाटू शकतो.
येस, अगदी नक्कीच चांगला वाटू शकतो. आणि मी डेस्डिमोना करायला घेतला आणि ऑफकोर्स इट वॉज अ ह्यूज लर्निंग फॉर मी, कारण माझा आवाज अगदीच थिएटरसाठी सुटेबल नव्हता, कोता होता, तर त्याला रीच नव्हती, तर त्याच्यामध्ये खूप ट्रेनिंग मला करावं लागलं. मराठीचं तेवढं मला म्हणजे असं काय म्हणतात सफाई नव्हती, बोलण्यात होती पण असं वाक्प्रचार आणि असं मी बोलू शकत नव्हते फार कॉन्फिडेंटली. तर ते अर्थात मला करावंच लागलं, म्हणजे त्यामुळे मी अगदी सातत्याने लोकसत्ता वाचून वगैरे माझी मराठी सुधारली आणि मग मी ऑथेलोमध्ये काम केलं. तर त्या कामाचं म्हणजे मी दिसले वगैरे खूप छान स्टेजवर, पण डेफिनेटली कामाबद्दल असं लोकांनी खूप असा उदोउदो केला नाही, विच वॉज करेक्ट, कारण मी तिथपर्यंत मी पोचले नाही हे फ्रँकली मी सांगते. आणि एका अर्थी मला असं वाटतं की हे खूप चांगलं झालं माझ्या आयुष्यात, जर सपोज मी पहिल्याच गोष्टीमध्ये खूप मला प्रशंसा मिळाली असती ना, तर कुठेतरी हां ग्रोथ कुठेतरी आपल्याला वाटतं की हां हे आपल्याला जमतंय बरं का, आणि आपण जरा कॉम्प्लेसंट होतो. तर तसं माझ्या बाबतीत झालं नाही, त्यामुळे मी शिकत गेले.
रेणुकाताई मला सांग की तुझं कॉलेज, कारण यू आर हायली एज्युकेटेड, सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये होतेस,
तिकडून 5 वर्ष सेंट झेवियर्स मुंबईमध्ये घालवली. आणि ते कधी गेलेस तू सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये? इतकं सुंदर कॉलेज आहे ना, ते
फिल्म्समध्ये बघितलं,
ऍड फिल्म्स आणि फिल्म्समध्ये नक्कीच पाहिलं असेल. पूर्वीचं गॉथिक असं आर्किटेक्चर आहे, खूप छान सुंदर आर्किटेक्चर, ग्रे आहे आणि व्हाईट असं आहे ते कॉम्बिनेशन. आणि त्याच्यामध्ये की ही सुंदर लायब्ररी, रेफरन्सची वेगळी आणि लेंडिंग लायब्ररी वेगळी, त्यामुळे ते इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ, की तिकडे अत्यंत अभ्यास करायचा तेव्हा अभ्यास फार चोख असायचा बिकॉज वी हॅड एक्सलंट प्रोफेसर्स. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज तर सतत, म्हणजे संगीत मंडळ होतं, ड्रमॅटिक सोसायटी होती, लिटरेचर सेमिनार्स व्हायचे,
इंटरनॅशनल वीक्स व्हायचे तिकडे, आणि हे आय एम जी म्युझिक बद्दल तर त्यांची आय एम जीची लायब्ररी होती, त्यामुळे इंडियन क्लासिकल म्युझिक ऐकणं आणि बघणं आणि सगळंच इतकं खूप विकसित झालं त्यावेळेला माझं. तर तिकडे इटालियन वीकला त्यांनी ते निओरिअलिस्ट फिल्म्स पूर्वीच्या दाखवल्या, विटोरिओ द सिकाची, बायसिकल थीव्स, लास्ट राधा, 8.5, फेडरिको फेलिनीची. त्यावेळेला मी फेलिनीची 8.5 पाहिली आणि ती आजपर्यंत इट इज वन ऑफ माय ऑल टाईम फेवरेट फिल्म्स. आणि त्याचा इतका मोठा प्रभाव माझ्यावर झाला की त्यावेळेला मला पहिल्यांदा असं वाटलं की नाही, मला दिग्दर्शन करायला पाहिजे आणि मला ह्या फील्डमध्ये ॲज अ डिरेक्टर मला काहीतरी करायचं आहे म्हणून. नॉर्मली म्हणजे माझ्या घरातलं वातावरण असं नव्हतं की अरे चित्रपट पाहायला अलाउड आहे वगैरे. मी फार चित्रपट पाहिले नाहीत लहानपणी मोठं होताना. इनफॅक्ट माझी मावशीच मला न्यायची चित्रपट पाहिला आणि माझं फर्स्ट ॲडल्ट फिल्म मी माझ्या मावशीबरोबर पाहिलं आहे. इनफॅक्ट मधुमती, इमॅजिन, म्हणजे आता आपल्याला हसू वाटतं पण मधुमती वॉज ॲडल्ट ब्लॅक अँड व्हाईट. दिलीप कुमार फेस्टिवल चालू होतं आणि तिने मला नेलं आणि मी म्हटलं की बापरे मी ॲडल्ट नाही, मी 16 वर्षाची होते तेव्हा, नुकतीच कॉलेजमध्ये गेले होते. ती म्हणाली नाही गं तू मोठी दिसतेस त्यामुळे चल, तू कोणी काय तुला विचारणार नाही म्हणून. आणि मी पाहिलं आणि मी तिला म्हटलं की ह्यात ॲडल्ट्स काय नाही, म्हणे ते पुनर्जन्मावर आहे तर काही लोकांना धक्कादायक वाटेल म्हणून ते ॲडल्ट त्यावेळेला केलं होतं. पण सांगायचा हेतू हा की कॉलेजमध्ये मला खूप चांगले शिक्षक लाभले. आमचं म्हणजे जो काही फ्रेंड सर्कल होता तो विस्तारित झाला असा, म्हणजे त्याच्यामध्ये ख्रिश्चन इन्क्लूड झाले, मुस्लिम इन्क्लूड झाले, क्लासेस दर प्रकारचे, म्हणजे अत्यंत गरीब ते अत्यंत श्रीमंत असे सगळे आम्हाला कॉलेजमध्ये भेटले. त्यामुळे म्हणजे आज तुम्हाला विचारशील तर त्या सेंट जेवियर्स कॉलेजच्या माझ्या 5 वर्षांमुळे मी आज रिक्षावाल्याबरोबर पण आरामसे बोलू शकते आणि मी ओबाबांबरोबर पण आरामसे बोलू शकेन. मला पब्लिक स्पीकिंगचा कोर्स मी केला कॉलेजमध्ये कारण मी खूप भिडस्त होते ॲक्च्युली. म्हणजे मी म्हटलं तसं शाळेत ग्रुप सिंगिंग असायचं तेव्हा आय वॉज कम्फर्टेबल, पण असं स्वतः काहीतरी जाऊन करायचं तर मला स्टेज फ्राईट होती. तर ती हां ती त्याचं काहीतरी करावं म्हणून मी पब्लिक स्पीकिंगचा कोर्स केला आणि त्याचा खूप उपयोग झाला मला. आणि ऑर्गनायझर म्हणून मला, मी अंताक्षरी ऑर्गनाईज केली होती मल्हारमध्ये, आय वॉज पार्ट ऑफ द कल्चरल यु नो टीम. सो आय थिंक म्हणजे शाळा जशी म्हणजे आपल्या भावनिक पद्धतीने अगदी बेस्ट इयर्स आपण मानतो, पण माझी जी घडण झाली ना आणि माझ्या पर्सनॅलिटीचं ॲक्च्युली खुलून येणं कॉलेजमध्ये झालं. 93.5 रेड एफ एम बजाते रहो.